मूळ कविता आहे कॅथलीन ओ मीरास अँड पीपल स्टेड होम, आणि ही लिहिली होती 1869 मध्ये. तर त्याचं मराठी स्वैरानुवाद असा आहे. असे घडले काहीसे घरी राहिली माणसे, असे घडले काहीसे घरी राहिली माणसे, कुणी वाचली पुस्तके कुणी ऐकिली पुस्तके, कुणी करोनी आराम कुणी करीती व्यायाम, नवी जगण्याची रीत कुणी डोकावे मनात, कुणी बसोनिया ध्याना कुणी करून प्रार्थना, कुठे पैंजणे वाजली कुणा भेटली सावली, आणि वेगळ्या विचारे जन मन झाले बरे, दुष्ट निर्दयान अभावी बरी होऊ लागे पृथ्वी, संकटे सरून गेली पुन्हा माणसे भेटली, गेलेल्याचे दुःख केले गेलेल्याचे दुःख केले, नवे मार्ग निवडले, नवी बघितली स्वप्ने नवी घडली जीवने, स्वतः बरोबर त्यांनी बरी केली हो धरणी.